शनि शिंगणापूर त्या ठाई दुष्टांचा समाचार घेई, शनि शिंगणापूर त्या ठाई दुष्टांचा समाचार घेई, सांगू देवाची किती नवलाई ग साधने बाई,
सांगू देवाची किती नवलाई ग साधने बाई, सांगू देवाची किती नवलाई ग साधने बाई।
जेठा भाई माणूस भला देव दर्शनाला आला, शिळा पाहून थक्क झाला मुखी निंदा करू लागला, पुन परतून तो लवलाई मुख आपलच आरशात पाही, काळा डाग ना कवल बाई ग साधने बाई, केले डॉक्टर वैद्य नाना औषधाचा गुण येईना, काही उपाय ग चालेना डाग काही केल्या जाईना, बोले अंतरी जेठा भाई पुन्हा असं काही करणार नाही, शेवटी शनीला शरण जाई ग साधने बाई, काळू भिल्लू चोरी करून निघे बैल जोडी घेऊन, साऱ्या गावात फिर फिरून वाट मिळना गेला दमून, पहाट गाव कुसाच्या ठाई चोर गावान धरला बाई, काय सांगाव कौतुक बाई ग साधने बाई, असं जागृत देवस्थान डोळ्यात फिटलं पारण, कान लिहिलं आनंदान शनीश्वराचा राखून मान, फुले चरणावरती वाही होई विनम्र देवाच्या ठाई, गुण अखंड गातच राही ग साधने बाई, शनिशिंगणापूर त्या ठाई दुष्टांचा समाचार घेई, शनिशिंगणापूर त्या